सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्यासोबत आहे. एमएच 935 मध्ये सुनील पुंड यांच्याशी आपण बोलत आहोत आणि ते आहेत आरोग्य निरीक्षक धुळ्यामधले. ते आहेत आणि खरं तर ना त्यांचं काम बघून किंवा ज्या पद्धतीने त्यांनी एका पेशंटची काळजी घेतली, तिच्या आईवडिलांनी नंतर त्यांना 10 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांची एक भावना असेल ती त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा सर तुम्ही ती रक्कम नाकारलीत. भरपूर मोठी रक्कम आहे ती आणि याबद्दल तुम्ही आम्हाला एक काय सांगाल?
त्यांनी जी अमाऊंट दाखवली मला, त्यांनी अशी दाखवली की माझ्याकडे असं आहे, इच्छा आहे, ते तुम्हाला आता देत, तुम्हाला जे लागेल ते त्याच्यात घेऊन घ्या, तुम्ही असं पूर्ण घेतलं चालेल, मला काही नको म्हणे. ते भाविक झाले, ज्यावेळी त्या मुलीला डिस्चार्ज झाला ते भाविक झाले, खूप भाविक झाला त्यांचे वडील. ते अगदी मला असे म्हणले की तुम्ही देवदूत आहे. देव आम्ही देवदूत नाही म्हटलं, आमचं कर्तव्य आहे. बरेचसे बघा पेशंटच्या वॉर्डमध्ये ऍडमिट असतात, ते अगदी दुखवलेले असतात, खूप विचार, खूप टेन्शन त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं की आपण ह्याच्यातनं कसं बाहेर निघणार. मी त्यांच्याकडे पाहतो, त्यांच्याकडे पाहिलं मी डायरेक्ट त्यांच्याशी बोलतो, कोरोना अजिबात घाबरू नका, प्रतिकार शक्ती वाढा, तुम्ही बाहेर निघणार ह्याच्यातनं. पण तुम्ही असं राहा की आम्हाला काही होणार नाही, त्याच्याशी लढा म्हटलं.
लौट कर आती हूं थोड़ी देर में, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.